ஆனந்த கோவிந்தம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீஷம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீஷம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீஷம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீஷம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம்.
சரத் ருதுல பௌர்ணிமேச்சா ராத்திரி பகவந்தன்னி முரளி வாஜுன் கோபின்னா எக் பிரகாரே பாசாரண கேலு த்யா அல்யா பகவந்தன் பர்வர்ச்சா விஹாராச்சா சகவாசாச்சா அனந்த கேத் அஸ்தானாச் தென்னா அப்பன் பாக்யவான் ஆஹோத். अशा प्रकारचा अभिमान निर्माण झाला आणि भगवंत अंतर्धान पावले. भगवंतांना शोधत असताना थकलेल्या गोपी भगवंतांची प्रार्थना करत असताना जेव्हा गोपींचा अहंकार पूर्णपणाने नाहीसा झाला, अहंतेबद्दल त्यांना पूर्ण पश्चाताप निर्माण झाला, तेव्हा अचानक त्यांच्यामध्ये भगवंत प्रगट झाले आणि परत गोपींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोपींनी थोड्याशा लटक्या रागानी भगवंतांजवळ नाराजी देखील व्यक्त केली. तुम्ही हे जे प्रेम करता त्या प्रेमाची तरह तरी काय, असा प्रश्न विचारला आणि भगवंतांनी असं सांगितलं की माझ्यावर जे प्रेम करतात, माझी जे भक्ती करतात, त्यांच्यावर मी पुरतं प्रेम करत नाही, त्यांना मी प्राप्त होतो, माझे वेध लावतो, परत नाहीसा होतो, परत मी त्यांना प्राप्त होतो, त्यांची चित्तवृत्ती नेहमीच माझ्याकडे लागून राहावी म्हणून मी पुन्हा पुन्हा प्राप्त होऊन लपून राहतो, नाहीशा झालेल्या माझं भक्तांनी चिंतन करावं आणि भक्तांचं कल्याण व्हावं हा त्याच्या मागे हेतू असतो. पण भगवंत गोपींना धीर देऊ लागले की तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा, वेदोपदेश, नातलगांना देखील सोडलं, तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी म्हणून अप्रत्यक्षपणे तुमच्यावर मी प्रेम करत लपलेलो होतो. माझ्या तुमच्यावरील प्रेमामध्ये तुम्ही दोष पाहू नका. माझ्याशी तुमचा हा जो आत्मिक संयोग आहे तो सर्वथैव निर्दोष आहे आणि देवांचं आयुष्य जरी मला मिळालं तरी तुमच्या या प्रेमाचं सेवेचं त्यागाचं ऋण मी फेडू शकणार नाही. तुम्ही मला तुमच्या स्वतःच्या सौजन्याने प्रेमाने या ऋणातून मुक्त करावं. अशा गोड गोष्टी भगवंत परत गोपींबरोबर बोलायला लागले आणि भगवंतांची ही अतिशय सुमधुर वाणी ऐकून गोपींचा एकूण विरहजन्य ताप संपला आणि भगवंतांचं पुन्हा प्रेम मिळालं म्हणून गोपींचं मनोरथ देखील पूर्ण झाले. भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी असणाऱ्या आणि सेविका असणाऱ्या या गोपी एकमेकींच्या हात हातात घालून उभ्या होत्या आणि भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली. या रासाचं वर्णन रसस्य अयम रासहा असं केलेलं आहे. ज्यामध्ये रस ओतप्रोत भरलेला आहे असा हा रास. रस कोणता? तर खरा रस म्हणजे आत्मौपम्य बुद्धी होणं, आत्मा प्राप्त होणं आणि आत्म्याचं रस प्राप्त होणं. उपनिषद रसो वैसहा असं ज्याच्याबद्दल म्हणतात. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं ज्या परब्रह्म स्वरूपाविषयी बोलतात तो रसयुक्त असणारा ब्रह्मरस आत्मरस बाह्य सुखाची अपेक्षा नसलेला. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये योंत सुखोंतरा रामहा तथा अंतरज्योती वयहा असं ज्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. जो आत अत्यंत सुखमय, आत अत्यंत आराम देणारा, तसंच आतच प्रकाशमान असणारा असा हा रस मधुरा भक्तीने गोपींना प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्ण मुळातच तृप्त काम, नेहमीच तृप्त असलेले, परिपूर्ण असे आणि त्यांच्याशी रत झालेल्या गोपी या कृष्ण काम होत्या. वरकरणी काम तृप्त होऊन त्या कामाच्याही पलीकडे वृत्तीशून्य निष्काम परिपूर्ण अशा सुखाला गोपी या रासलीलेच्या शेवटी प्राप्त झाल्या. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण दोन दोन गोपींच्या मध्ये प्रकट झाले. आपण लक्षात घ्या की ही जी रासलीला आहे ही रासलीला योग मायेने भगवंतांनी केली. या रासलीलेच्या वेळेला भगवंतांच्या योग मायेने गोपी त्यांच्या घरी देखील होत्या. जशा प्रत्यक्षत भगवंतांजवळ होत्या तशा घरातल्या मंडळींना या बाहेर गेल्यात याचा पत्ताही नव्हता. आणि त्याच योग मायेने भगवान देखील दोन दोन गोपींच्या मध्ये प्रगट झाले. गोपींच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत. अशा प्रकारे गोपींच्या अनेक समूहांमध्ये श्रीकृष्णांचा हा रासोत्सव सुरू झाला. शुकाचार्य म्हणतात की त्यावेळेला आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली. रासोत्सवाच्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला देखील विसरलेले सर्व देव आपापल्या पत्नींसह तिथे येऊन पोचले. स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या, स्वर्गीय पुरुषांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्वगण आपापल्या पत्नींसह भगवंतांच्या निर्मल यशाचं गायन करू लागले. आणि सर्व गोपी रासमंडलामध्ये आपल्या प्रियतम भगवान श्रीकृष्णांबरोबर नृत्य करू लागल्या। त्यावेळेला त्यांच्या पैंजण बांगड्या कमरपट्ट्याचे घुंगरू यांचा एक प्रकारे नाद सुरू झाला। ब्रजसुंदरींच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण अगणित पिवळ्या धमक सूर्य सुवर्ण मणांमध्ये मण्यांमध्ये तेजस्वी असा मोठा नीलमणी असावा तसे होते आणि नीलमणी चमकावा तसे उठून दिसत होते। नृत्याच्या वेळेला गोपी निरनिराळ्या तऱ्हेच्या पायाच्या हालचाली आणि हातांचे हावभाव करीत होत्या। मधून मधून स्मितपूर्वक भुवयांचे विलास करीत होत्या। मेघमंडळात विजा शोभाव्या तशा श्रीकृष्णांच्या सान्निध्यात सर्व गोपी शोभत होत्या। या प्रेममग्न गोपिका नाचत नाचत उंच स्वरात रागदारीत मधुर गायन करत होत्या।
गोविंद गोविंद गाइये रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइये रे। गोविंद गोविंद गाइये रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइये रे। मुरली मनोहर गाइये रे भजो नंदा के लाल प्रभु गाइये रे। मनोहर गाइये रे भजो नंदा के लाल प्रभु गाइये। मुरली मनोहर गाइये रे भजो नंदा के लाल प्रभु गाइये रे। मुरली मनोहर गाइये रे भजो नंदा के लाल प्रभु गिरिधारी गाइये रे। माई मीरा के नाथ प्रभु गाइये रे। गिरिधारी गाइये रे माई मीरा के गाइये रे। गिरिधारी गाइये रे माई मीरा के नाथ प्रभु गाइये रे। धारी गाइये रे माई मीरा के ना भुगाइये रे। गिरिधारी गाइये रे माई मीरा के नाथ प्रभु गाइये रे। गिरिधारी गाइये रे माई मीरा के नाथ प्रभु गाइये। गिरिधारी गाइये रे माई मीरा के नाथ प्रभु गाइये रे। गिरिधारी गाइये रे माई मीरा के नाथ प्रभु गाइये रे। गिरिधारी गाइये रे माई मीरा के नाथ प्रभु गाइये रे।
गिरिधारी
गाइये रे माई मीरा के नाथ प्रभु गाइये रे। गोविंद गाइये रे भजो नंदा के लाल प्रभु गाइये रे। गोविंद गाइये रे नंदा के लाल प्रभु गाइये रे। गोविंद गाइये रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइये रे।
एक गोपी भगवंतांच्या बरोबर त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गात होती आणि त्यांच्याही वरच्या स्वरात ती जेव्हा गाऊ लागली तेव्हा प्रसन्न होऊन भगवंतांनी तिला वाह वाह असं म्हणून शाबासकी दिली। तोच दुसरीने याच गाण्याचा राग ध्रुपद तालात गायला भगवंतांनी तिचंही खूप कौतुक केलं। एक गोपी नृत्य करता करता थकून गेली तेव्हा शेजारीच उभे असलेल्या मुरली मनोहराचा खांदा तिने आपल्या हाताने धरून ठेवला. लक्ष्मीचाच केवळ पती असणाऱ्या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विहार करू लागल्या. त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यात आपले हात घातलेले होते. लहान मुलांनी आपल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाशी खेळावं त्याचप्रमाणे रममाण कधी प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत तर कधी लीलेने मोठ्यांदा हसत अशा प्रकारे त्यांनी या व्रजसुंदरींबरोबर क्रीडा केली. शुकाचार्य परीक्षिताला असं सांगतात की भगवंतांच्या अंगाच्या स्पर्शानी झालेल्या आनंदाने गोपी आपलं भान विसरून गेल्या. गोपी भान विसरून गेल्या त्यांना स्वतःचं भान उरलं नाही अशी त्यांची परिस्थिती झाली. पण त्याच्याबरोबर गोपींचं मी आणि माझे अशा प्रकारचा भाव देखील संपून गेला. त्याच्याऐवजी गोपींच्या दृष्टीने आता भगवंतच एक आणि आपण दुय्यम अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळं मी माझं ही गोष्ट संपून तू आणि तुझं अशा प्रकारचा भाव गोपींच्या मनात निर्माण झाला. गोपींच्या मनामध्ये विलक्षण प्रेम निर्माण झालं आणि ते प्रेम त्यांना देह भावनेच्या पलीकडे जाऊन देह समर्पण करून जसे श्रीकृष्ण नित्य तृप्त परिपूर्ण तशा नित्य तृप्त परिपूर्ण स्थितीपर्यंत घेऊन गेलं. गोपी देहभाव विवर्जित झाल्या आणि आत्मभावामध्ये रममाण झाल्या. रास ही गूढतम अशी लीला आहे. वरकरणी जरी भौतिकतेमध्ये रास होत असली तरी देखील भौतिकतेचा गंधही रासामध्ये नाही असं भगवान शुकदेव म्हणतात. जरी भगवान स्वतःतच रमणारे असले तरी सुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढी रूप सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला.
राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी. राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से धेनू सावळा जगजेटी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से धेनू सावळा जगजेटी. राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी. एक एक गोळण एक एक गोपाळ हाती धरुनी नाचती रास मंडळ. एक एक गोळण एक एक गोपाळ हाती धरुनी नाचती रास मंडळ. राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी. राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी. एका जनार्दनी रास मंडळ रचिले जेथे पावे तेथे अवघे ब्रह्मची कोंदले, जेथे पावे तेथे अवघे ब्रह्मची कोंदले, राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी, वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी, वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी, वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी।
भगवंतांची ही रासक्रीडा पाहून स्वर्गातील देवांगना देखील काममोहित झाल्या। नक्षत्रांसह चंद्र देखील चकित झाला। पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी अत्यंत प्रेमानी आपल्या सुखद करकमलांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांचा शीण दूर केला। भगवंतांच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला। त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडल झगमगत होती आणि कुरळे केस भिरभिरत होते अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेनी श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूच्या पवित्र लीलांचं गायन करू लागल्या। नंतर एकूणच गुणातीत असल्यामुळं लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची पर्वा न करणाऱ्या भगवंतांनी गोपींसह यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला। यमुनेच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे विहार केला। यानंतर गोपी आणि भगवान यमुना तीरावरील उपवनात गेले। हे उपवन अतिशय रमणीय, त्याच्या चारही बाजूंनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत होता। तिथं जसा मदोन्मत्त हत्ती हत्तीणींच्या कळपासह फिरतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले। त्या रात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी गोपींसह कामक्रीडा स्वतःमध्ये आवरून ठेवून अनेक प्रकारांनी विहार केला। कामक्रीडा स्वतःमध्ये आवरून परत कामक्रीडा युक्त विहारही केला असे शब्द शुकाचार्य वापरतात। भगवंत म्हणतात की यस्तु इंद्रिया आणि मनसा नियम्या रभते अर्जुन। जो इंद्रिय मनाने आवरून आसक्त अशा बुद्धीने तो विषयांमध्ये वापरतो तो विशेष असं म्हटलं पाहिजे। कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः सविशिष्यते। ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे की जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा, तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नाव्हेरी उचित जे जे, तो कर्मेंद्रिये कर्मी रहाटता तरी न नियमी परी तेथींचे नी उर्मी झाकोळे ना, तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे, जैसा जळी जळे न शिंपे पद्मपत्र, तैसा संसर्ग माझी असे सकळा सारिखा दिसे, सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणूची देखीजे, एरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची, ऐशा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळखपा। भगवंतांनी हे जे आदर्श कर्मयोग्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे, तो कर्मेंद्रिय मनानी आवरून विषयांमध्ये मोकळेपणाने सोडून देतो। भगवंतांच्या या रासलीलेमध्ये भगवंतांचं हे तत्वज्ञान भगवंतांनी उतरवलेलं आहे असं दिसतं। त्याच्यामध्ये कोणत्याही कामनेच्या मळानी ते लिप्त झाले नाहीत. मात्र एवढं सगळं ऐकल्यानंतर परीक्षितांनी शुकाचार्यांना विचारलं की जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्री बलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केलेला होता. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे असं त्यांचं ब्रीद त्यांनी सांगितलं. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तई योगिया पाहे दिवाळी निरंतर. अशा प्रकारे अधर्माचा नाश करण्यासाठी जर अवतार धारण केलेला होता ते धर्म मर्यादेचा स्वतः उपदेश करणारे स्वतः आचरण करणारे आणि त्या सर्वांचं रक्षण करणारे म्हणून ते जर अवतार धारण करते झालेले होते तर मग त्यांनी स्वतः परस्त्रियांना स्पर्श करण्याचं धर्मविरोधी वर्तन केलं तरी कसं असं परीक्षित राजाने शुकाचार्यांना विचारलं. भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशांनी हे असं अयोग्य कर्म केलं असं परीक्षित शुकाचार्यांना विचारायला लागला. हे ब्रह्मचारी मुनीश्वर कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा असं तो म्हणू लागला. मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की भगवंतांच्या सगळ्या लीला आपल्याला पाहता येतात परमेश्वरी लीला या भावनेनी. धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये उभे असताना अचानक विष्णुरूप धारण केलं याच्याबद्दल आपला पूर्ण विश्वास बसतो. आपण भावनेनी या कृतीकडे पाहू शकतो. अनेक राक्षसांचा बालपणी संहार केला या गोष्टीकडे आपण ते भगवंतच आहेत अशा पद्धतीने पाहू शकतो. दुसरं म्हणजे या सर्व गोष्टी ऐकणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या आवाक्या बाहेरच्या असतात. ही एकच गोष्ट अशी आहे क्रीडा की ज्याच्यामध्ये सर्व मनुष्य मात्र रत असताना ही वेगळी आहे हे कोणत्या बुद्धीनी मनुष्यांनी समजायचं हा खरा प्रश्न निर्माण होतो. भगवंत 8-10 वर्षांचे असताना युवक कसे झाले हा प्रश्न निर्माण होतो. पण भगवंत अगदी लहान असताना खूप वजनदार झाले आणि एका राक्षसाचा वध केला या गोष्टीकडे मात्र आपण श्रद्धेने पाहतो. अशा सगळ्या आपल्या ठिकाणी असणाऱ्या कामभावनेनी या एका विलक्षण प्रसंगाकडे देखील आपली कामभावना मिसळून आपण येण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं साहजिकच परीक्षित राजाला देखील अशाच प्रकारचा प्रश्न पडला की हे अधर्माचं वर्तन भगवंतांनी केलं तरी कसं. शुकाचार्य म्हणतात की श्रेष्ठ पुरुषांचं कधी कधी धर्माचं उल्लंघन दिसत राहतं आणि लौकिक दृष्ट्या अविचारी अशी कृत्य देखील कदाचित दिसू शकतात. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये लौकिक दृष्ट्या अविचारी अशी कृत्य अनेक वेळेला दिसलीही असतील. जसं अर्जुनाला युद्धाकरता प्रवृत्त करणं. कितीतरी मंडळी असं म्हणतात की युद्धासारखं महाभयंकर गोष्ट पण उपदेश करून युद्धाला प्रवृत्त केलं हीच गोष्ट न पटण्यासारखी आहे. प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये देखील जे पूर्ण मर्यादेने कायम राहिले अशा जीवनामध्ये देखील कधी कधी लौकिकदृष्ट्या अविचारी वाटणारं असं कृत्य त्यांच्या हातून घडलं असतं असा प्रसंग आलेला होता. समुद्राच्या काठावर बसून समुद्राची प्रार्थना करणारे रामचंद्र आणि पूजा करणारे रामचंद्र 2-3 दिवस वाट पाहून समुद्र जैसा थे वाट देण्याचं कोणतंही लक्षण जेव्हा दिसलं नाही तेव्हा रामचंद्रांनी सर्वात शेवटची गोष्ट केली, ते म्हणजे रामचंद्रांनी समुद्रावर ब्रह्मास्त्र उगारलं. याचा प्रयोग जर रामचंद्रांनी केला असता तर लौकिक दृष्ट्या आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी म्हणून मोठं अविचारी कृत्य हे करायला प्रवृत्त झाले असा अर्थ निघू शकतो. समुद्र शरण आला, त्यांनी त्यांना मार्गही सांगितला कशा पद्धतीने ते पलीकडे जाऊ शकतात, पण आपलं कार्य आणि कार्याची पूर्ती होण्यासाठी म्हणून आणि धर्म कार्य करण्यासाठी म्हणून आलेले अवतारी पुरुष कधी कधी ज्यांनी धर्म बनवलेला असतो, ज्यांच्या बुद्धीतून धर्म म्हणून गोष्ट बाहेर आलेली असते, अशा धर्माच्या चौकटीचं देखील उल्लंघन करताना दिसतात. आणि भगवद्गीतेमध्ये त्यांनी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचहा असं आश्वासन देखील दिलेलं आहे. त्यामुळे शुकाचार्य असं म्हणतात की अशी कधी कधी धर्माचं उल्लंघन ज्यांच्या हातून घडू शकतं अशी कृत्य अवतारी पुरुषांकडून झालेली दिसतात, किंवा लौकिकदृष्ट्या अविचारी ठरणारी अशी कृत्य देखील त्यांच्याकडून जरी झाली तरी देखील या तेजस्वी पुरुषांना ती दोषास्पद ठरत नाहीत. जसं अग्नी सगळं खातो पण त्यामुळं तो कधी अपवित्र होत नाही, तशी सज्जनांची परमेश्वराची कृत्य असतात, कृती असते. कृतीच्या मागं पूर्णपणाने आत्मभाव असल्यामुळं भौतिक आणि लौकिकातल्या कृती त्यांचा आत्मभाव बिघडवूही शकत नाहीत. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते असं स्वतः भगवंत अशा कृत्यांबद्दल देखील म्हणतात. शुकाचार्य म्हणतात की ज्या लोकांच्या अंगी असं सामर्थ्य नसतं त्यांनी मात्र मनानी देखील अशा गोष्टी करता कामा नयेत. परीक्षित राजाच्या मनातल्या गोष्टी शुकाचार्यांनी जणू ओळखल्या हे ऐकत असताना परीक्षिताची जी अवस्था झाली असेल, म्हणून शुकाचार्य इशारा देतात एखाद्यानी मूर्खपणाने जर असं कृत्य केलंच तर त्याचा नाश होतो. जसं भगवान शंकर हलाहल विष प्याले म्हणून दुसरा कोणी पील तर जळून जाईल, या रासलीलेचं फळ गोपिकांच्या सकृतदर्शनी कामक्रीडेमध्ये आणि नंतर कामनाशामध्ये झालं, त्यांच्या देहबुद्धीचा नाश झाला. देहबुद्धीच्या नाशाबरोबर कामभावनेचा देखील आपोआपच नाश झाला. त्यांना आत्मलाभ प्राप्त झाला. अशा रीतीने कामदेवावर विजय घडवणारा हा रास आहे. याच्यात कामाचं दमन नाही, प्रारंभी कामाचं सहकार्य आहे. अक्रियताची कर्म करण्याची कला लाभलेले भगवंत आणि त्यांच्या संगानी गोपी देखील वृत्ती शून्य झाल्या, देहभाव विवर्जित झाल्या, आत्मस्थितीमध्ये रममाण झाल्या आणि कामदेवावर विजय त्यांनी प्राप्त करून घेतला. गोपी रासलीला आणि कृष्ण ध्यासानी पुढे ज्ञानी भक्त झाल्या. म्हणून शुकाचार्य असं म्हणतात की जे थोर आहेत त्यांच्या अंगी तसं सामर्थ्य असतं आणि भौतिकाच्या दुर्गुणांमुळं कधीही प्रभावित होत नाहीत. म्हणून जे थोर आहेत त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो आणि आचरण काही वेळेला सत्याच्या लौकिक चौकटीमध्ये न बसणार असं देखील दिसू शकेल, पण बुद्धिमान माणसांनी त्यांचं आचरण त्यांच्या उपदेशानुसार करायचं आहे आणि त्यांच्या उपदेशानुसार तेवढंच आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. शुकाचार्य म्हणतात की हे परीक्षिता, अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ता भाव नसतो, कर्म घडत असतं आणि मी करता अशा प्रकारचा भाव नसतो. शुभ कर्म करण्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्यानं त्यांचं काहीही नुकसान होत नसतं. असं असल्यामुळंच ही रास देखील दिव्य होऊन गेली. या रास लीलेमध्ये सहभागी झालेले भगवंत श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण बोधस्वरूप होते, जन्मतःच बोधस्वरूप होते आणि त्यांचं सगळं जीवन पूर्ण बोधाने युक्त असंच होतं. गोपी तन मन धनानी त्यांच्यावर प्रेम करत होत्या, त्यांच्याशी समर्पण भावामध्ये होत्या. जसे गोप त्यांचे सखे होते तशा या त्यांच्या सख्या होत्या आणि हा त्यांचा सख्य भाव होता. या स्त्रिया असल्यामुळे या सख्य भावाला स्वाभाविकपणाने अशा प्रकारचं वळण त्यांच्याकडून लागलं, त्यामुळे त्यांचा समर्पण भाव जागृत झाला. समर्पणाच्या पलीकडे जाऊन आत्मभाव प्रदान करण्याचं भगवंतांचं सामर्थ्य असल्यामुळं देह मन बुद्धीचा लोप घडून अद्वैत भावाची प्राप्ती भगवत कृपेनी त्यांना झाली. ज्याला समर्पित व्हायचं आहे असा पुरुष जर आत्मबोधामध्ये नसेल, अबोधामध्ये असेल, तर समर्पणाचा भाव कितीही गोपींसारखा दिव्य असला तरी देखील अशा प्रकारची रास आत्मरस प्राप्ती ही अशक्य आहे. म्हणून नारदांनी असं म्हटलेलं आहे की अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता. बाकीच्या सगळ्या आश्रयांचा त्याग याला अनन्यता असं म्हणतात. लोक वेदेषु तदनुकूलाचरणम, लौकिक आणि वैदिकांपैकी भक्तीला अनुकूल अशा कर्मांचंच फक्त आचरण करायला पाहिजे. जे लौकिक आणि वैदिकांमध्ये बसत नसतील अशा गोष्टींचं आचरण करायला नको. नारदांचा हा सार्वकालिक सर्वांकरता असणारा उपदेश आहे. नारद असं म्हणतात की तद्विरोधेषु उदासीनताच, आणि याच्यापेक्षा जर वेगळा भाव निर्माण व्हायला लागला, विरोधी कर्म जर निर्माण झाली, तर उदासीन राहणं हे शहाण्या माणसाला उत्तम राहतं. त्यांनी भगवंतांची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा पातित्यया शंकया असं नारद म्हणतात. जर तसं करायचा प्रयत्न केला तर पतन घडेल, त्या पुरुषाचंही पतन घडेल आणि त्या भगिनींचं देखील पतन घडल्याखेरीज राहणार नाही. नारदांची जी भक्ती आहे ती भक्ती आधी त्यांच्या पूर्वसुरींची भक्ती सांगून झाल्यावर नारदांनी व्यक्त केली. पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः. आपला शिष्य पाराशर्य व्यास त्याचं मत प्रथम भक्ती सांगताना नारदांनी आपल्या शिष्याचं मत प्रथम व्यक्त केलं. पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती असं व्यास म्हणतात. कथादिषु इति गर्गः, गर्ग महामुनी असं म्हणतात की कथेमध्ये अत्यंत प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती. आत्मरती अविरोधे नैति शांडिल्यः, तर शांडिल्य महामुनी असं म्हणतात की आत्म्याच्या ठिकाणी अविरोध अशी बुद्धी राहणं म्हणजे भक्ती. नारद असं म्हणतात की नारदस्तु तदर्पित अखिलाचारता. नारद असं म्हणतात की नारदांची व्याख्या अशी आहे की त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं, तद विस्मरणे परम व्याकुलता इति, आणि त्याचा जर विसर पडला तर परम व्याकुल होणं म्हणजे भक्ती. हा तद म्हणजे परमात्मा देखील आहे, निर्गुण निराकार अक्षर अव्यक्त असा परमात्मा देखील आहे आणि भगवंत देखील आहेत. त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं. मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा, तैसे मज आणि ब्रह्मा भेदू नाही असं ज्ञानेश्वर महाराज भगवंतांच्या तोंडी ओवी घालतात. चंद्र आणि चंद्राची प्रभा याच्यामध्ये काहीही भेद नाही, तसं मी आणि ब्रह्म हे मुळातच एक. म्हणून श्रीकृष्णांच्या ठिकाणी, भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परमात्म भाव ठेवून त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं, अथवा निर्गुण निराकार अक्षर अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी पूर्णपणाने चित्तवृत्ती लावून सर्व कर्म करणं, त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं, हे दोन्हीही एकच. आणि तद विस्मरणे परम व्याकुलता इति, अव्यक्त अशा परमात्म्याचा जर विसर पडला तर देहबुद्धी लगेचच जवळ येते, विकारांमध्ये मनुष्य सापडतो, तेव्हा परम व्याकुल होणं ही भक्ती. आणि कृष्णस्मरणाचं जर आपण अंतर पडला, कृष्णस्मरण जर अंतरलं, तरी देखील ज्या स्मरणामध्ये विस्मरणामध्ये परम व्याकुलता निर्माण होते ती नारदांच्या दृष्टीने भक्ती. सर्व कर्म भगवत अर्पण बुद्धीनी करणं आणि विस्मरणाने परम व्याकुल होणं. आणि नारद पुढे म्हणतात, अस्ति एवं एवं, हेच हेच खरं आहे. द्विरुक्ती करतात, अस्ति हेच, एवं एवं, अशी असेल तरच, अशी असेल तरच भक्ती असं मी म्हणतो, असं नारद सांगतात. आणि पुढे नारद उदाहरण देताना फार दिव्य उदाहरण, ते म्हणजे यथा व्रज गोपिकानाम. नारदांसारखे महामुनी असं म्हणतात की व्रजामधल्या गोपिकांचं असंच होत असे. तदर्पित अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति, यामुळे गोपींची अधिकाधिक चित्तशुद्धी होत गेली, त्यांच्या तळमळीतून त्यांना चित्तशुद्धी लाभली. पुढे भगवंतांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा उद्धवाला भगवंतांनी पाठवलं की मी गेलो, त्याची मी देह ठेवला त्याची बातमी तू यांना सांग, यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. आणि तो जेव्हा सांगायला गेला की आता ते आपल्यात नाहीत, तेव्हा त्या हसायला लागल्या. त्या म्हणाले की ते आपल्यात नाहीत असं कधीच होत नाही, आम्ही हवं तेव्हा त्याला आमच्या अंतःकरणातून बाहेर काढतो आणि त्याच्याशी खेळतो, रममाण होतो. आणि इतर वेळेला त्याला आमच्या आत ठेवून अक्षर अव्यक्त अशा परमात्म्याशी एकरूप देखील होतो. त्यालाही तुलाही त्यांनी फसवलेलं दिसतंय, त्याचा अजून फसवण्याचा स्वभाव गेलेला दिसत नाही, चेष्टा करण्याचा स्वभाव त्याचा गेलेला दिसत नाही, असं गोपी उद्धवांना म्हणायला लागल्या. नारद म्हणतात की तत्रापि न महात्म्य ज्ञाना विस्मृती अपवादः, गोपिकांना श्रीकृष्णांच्या महात्म्याच्या परमस्वरूप ते आहेत अशा ज्ञानाबद्दल अपवाद म्हणून देखील विस्मृती नव्हती. श्रीकृष्णांशी रममाण होत असताना आपण देहाबरोबर रममाण होतो आहोत एवढाच भाव गोपिकांचा देखील नव्हता, श्रीकृष्णांचा तर नव्हताच नव्हता. त्यांना जे त्यांचं परमात्म्याच्या संबंधी असणारं महात्म ज्ञान होतं, ते ज्ञान कायम ठेवून श्रीकृष्णांच्या देहावरशी त्या रममाण झाल्या. नारद पुढे इशारा देतात की तद्विहीनम जारणाम जारणाम इव, हे महात्म ज्ञान जर नसतं किंवा जर गोपींच्या ठिकाणाहून हे महात्म ज्ञान जर नाहीसं झालं, तर गोपिकांचं देखील श्रीकृष्णांवर असणारं प्रेम हे जारावरील प्रेम ठरलं असतं. पण नारदांसारख्यांनी देखील या गोपिकांच्या प्रेमाची मोठी प्रशंसा केलेली आहे. म्हणून शुकाचार्य परीक्षिताला सांगतात की अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ता भाव यत्किंचित देखील नसतो. शुभ कर्म करण्यामध्ये देखील त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचं काहीही नुकसान होत नाही. शुभ आणि अशुभ लोकाचाराच्या दृष्टीने म्हणून इथं म्हटलेलं आहे. ते म्हणतात की असं जर असेल तर मग जे पशु पक्षी मनुष्य देव अशा सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत त्यांच्याशी मानवाच्या बाबतीतील शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल. कारण या शुभाशुभाच्या कल्पना सर्व प्राणी मात्रांमध्ये मनुष्याच्या आणि मनुष्य निर्मित अशा आहेत. पण पशु पक्षी मनुष्य देव सगळ्या चराचर जीवांचे देखील जे स्वामी आहेत त्यांना फक्त मनुष्यांच्याच नियमांच्या मोजमापामध्ये घालता येणार नाही. ते असं म्हणतात की ज्यांच्या चरण कमलांच्या परागांचं सेवन करून भक्तजन तृप्त होतात, ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्याच्या प्रभावाने आपली सर्व कर्म बंधनं तोडून टाकतात आणि ज्यांचं तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागत असताना देखील कर्मबंधनात अडकत नाहीत, तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपलं स्वरूप प्रगट करतात तेव्हा त्यांना कर्मबंधन कुठून असणार. जर त्यांचे भक्त देखील उद्धरून जातात कर्मबंधनातून, ज्ञानी पुरुष देखील कर्मबंधनांना तोडतात, तर हे ज्ञान ज्यांच्यापाशी एकवटलेलं आहे असे भगवंत तर या कर्मबंधनात नसतातच नसतात. गोपी त्यांचे पती आणि सर्व जीव यांच्या अंतःकरणामध्ये जे आत्मरूपाने विराजमान आहेत ते फक्त गोपींच्याच अंतःकरणामध्ये आत्मरूपाने होते असं नव्हतं, तर सर्व जीवांच्या गोपींच्या पतींच्याही जे सर्वांचे साक्षी आहेत त्यांची देह धारण करणे ही केवळ लीला आहे. भगवान प्रपंच सुखामध्ये रमलेल्या जीवांवर कृपा करण्यासाठीच स्वतःला मनुष्य रूपाने प्रगट करतात आणि तशाच क्रीडा करतात की ज्या ऐकून जीवांनी भगवत परायण व्हावे. म्हणून या लीला ऐकून अधिक भगवत परायण व्हावं अशा प्रकारचा उद्देश आहे. न देव चरितन चरेत, देवांचं जे चरित्र आहे तसं आचरण मात्र करायचं नाही. व्रजवासी गोपांना श्रीकृष्णांबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही कारण ते त्यांच्या योगमायेनी मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्या जवळच आहेत. योगमाया भगवंतांच्या अधीन होती आणि योगमायेला स्वाधीन करून आपल्या अचिंत्य शक्तीनी भगवंतांनी जन्म घेतलेला होता. अजोपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपिसन प्रकृतिम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. आपल्या अचिंत्य अशा शक्तीनी मायेला स्वाधीन करून भगवंतांचा जन्म झाला. त्याच अचिंत्य शक्तीनी मायेला स्वाधीन करून भगवंतांनी ही रासलीला केली. जसं दुष्टांचं निर्दालन केलं देवांचा गर्वहरण तशीच ही रासलीला. गोपी भगवंतांजवळ होत्या तरी त्यांच्या पतींना त्या स्वतःजवळही असल्याचा अनुभव याच योगमायेनी होता. म्हणून भगवंतांचं त्यांच्या सर्वच लीला दैवी अद्भुत आणि मधुर असं वर्णन केलेलं आहे. भगवंत गोपींना म्हणू लागले की पहाट झाली, ब्राह्म मुहूर्त आला, आता आपापल्या घरी तुम्ही प्रगट जा, परत जा. गोपींची परत जाण्याची इच्छा नव्हती तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनी भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. त्या जरी निघून गेल्या तरी भगवंतांजवळच आता कायम राहायचं असा निश्चय करून त्या निघून गेल्या.
हाचिने न फिरे माघारी हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी बैसले शेजारी गोविंदाचे हाची नेम आता न फिरे माघारी हाची नेम आता न फिरे माघारी घर रेगी जाले पट्टराणी बळे घर रेगी जाले पट्टराणी बळे वरीले सावळे हाची नेम आता न फिरे माघारी हाची नेम आता न फिरे माघारी बळीयाचा
गोपिकांना भगवंतांच्या समागमामुळे कायमच परमार्थातलं अधिकारी बनवलं. संत निळोबारायांनी अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. याची लागी वो त्यजियले भोग याची लागी वो त्यजियले भोग याची लागी वो केले नाना याग याची लागी वो केले नाना याग याची लागी वो अष्टांगादी योग याची लागी या विषयांचे त्याग वो जन्म जन्मांतरी केली हे सूचना याची लागी वो वसविले निर्जना भक्षुनी फळ मूळ प्राशिले जीवना याची लागी केले तीर्थाटनावो। गोपींनी खूप पुण्य केलं असं निळोबा राय म्हणतात। जन्म जन्म भोग याच्यासाठी म्हणून गोपींनी टाकून दिले, जन्म जन्म याच्यासाठी म्हणून गोपींनी नाना याग केले, अष्टांगादी योगाची साधनं देखील जो मिळावा म्हणून केली, याच्यासाठी विषयांचा त्याग पूर्वी केला। याची लागी वो मंत्र जप केला, याची लागी वो वेदांत पाहिला, याची लागी निज धर्मी अनुष्ठिला, याची लागी त्या संसार त्यजिला वो, याची लागी वो त्यजियले भोग, याची लागी याच करता सत्संग साधन केलं, याच करता नित्यानित्य ज्ञानाचा विचार केला, याची लागी मी झालीये उदास, सांडूनी आपुल्या पराव्याची आस, याची लागी याचा निजध्यास धरिला निळा म्हणे निशिदिनी ध्यास वो। काहीतरी खरच पुण्य असल्याखेरीज कोणाच्याच वाट्याला जी गोष्ट आली नाही ती गोपींच्या जीवनाला स्पर्श करून गेली, गोपींच्या वाट्याला आली। जसं विश्वरूप दर्शन फक्त एकट्या अर्जुनाला झालं, तसं भगवंतांकडून मधुरा भक्तीनी ज्ञानाची प्राप्ती फक्त गोपींना झाली। या भगवंतांच्या ज्या दिव्य लीला आहेत, शुकाचार्य असं म्हणतात की परीक्षिता, जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपीबरोबरची ही रासलीला श्रद्धेनी वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो, त्याला भगवंतांच्या चरणांविषयीची परमभक्तीची प्राप्ती होते आणि तो तत्काळ कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो। गोपींची तर झालीच, पण श्रवण करणाऱ्याची देखील कामभावनेपासून सुटका होऊ शकेल असं शुकाचार्यांनी अभिप्राय व्यक्त केलेला आहे। हरिओम तत्सत।
हरि 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 स्वामी जी।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। बोलो नंद के लाल की जय।